लेवीय प्रकरण 3 शांत्यार्पणे। कोणाला शांत्यार्पणाचा यज्ञ करावयाचा असेल व तो गुराढोरांचा करावयाचा असेल तर यज्ञपशु नर असो किंवा मादी असो तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा। त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे। परमेश्वराप्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा अंतड्यांवर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावी। हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर विस्तवावर रचिलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा। हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय। परमेश्वराप्रित्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडा मेंढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते नर असो किंवा मादी असो त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे। त्याला कोकरांचे अर्पण करावयाचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे। त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे। परमेश्वराप्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढिलेले चरबीदार शेपूट, अंतड्यावर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा। हे परमेश्वराप्रित्यर्थ हव्यान्न होय। कोणाला बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे। त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे। ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रित्यर्थ होम करावयाचा तो भाग हा अंतड्यांवर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा। हे सुवासिक हव्यान्न होय, कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे। तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये। हा तुम्हाला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय।